पुढील नोंद आहे घूस अर्थात ग्रेटर बँडिकूट रॅट. घूस हा स्तनी वर्गातील कृंतक गणाच्या म्युरिडी कुलातील एक उपद्रवी प्राणी आहे. घुशींच्या 5 वेगवेगळ्या जाती आहेत. त्यांच्या लेसर बँडिकूट म्हणजे लहान घूस आणि ग्रेटर बँडिकूट म्हणजे मोठा घूस अशा 2 जाती भारतात आढळतात. बँडिकूट हा शब्द पंडिक कोक्कू या तेलुगू शब्दाचा इंग्रजीत झालेला अपभ्रंश आहे. मोठ्या घुशीचे शास्त्रीय नाव बँडिकोटा इंडिका असे आहे. बँडिकोटा इंडिका या मोठ्या घुशीची लांबी 20 ते 35 सेंटीमीटर असून शेपूट शरीराच्या मानाने किंचित लहान असते. तिचे वजन 1 किलोग्रॅमहून जास्त असते. शरीराचा रंग मळकट काळा असून पोटाकडील भाग किंचित फिकट असतो. पाठीवरील केस जास्त दाट असतात. डोके आणि कान वाटोळे असतात. पाय लांब असून त्यावर नख्या असतात. घुशीचे मागील पाय पुढच्या पायांहून अधिक लांब असतात. घुशी त्यांच्या मोठ्या आकारामुळे उंदराहून वेगळ्या दिसतात. बँडिकोटा बेंगॉलेन्सिस या लहान घुशीची लांबी सेफ्टीसह सुमारे 40 सेंटीमीटर पर्यंत असून वजन साधारणपणे 700 ग्रॅम ते 1 किलो एवढे असते. घुशी उत्तम पोहतात आणि चांगल्या प्रकारे पाण्यात सूर मारतात. वेळप्रसंगी त्या हिंस्र बनतात. रागवल्या की शेपटीजवळचे केस फुलून त्या शेपूट ताट करतात व फिसकारून गुरगुरतात. त्यांच्या शरीराला घाणेरडा वास असतो. त्या उपद्रवी असून पिकांनी बहरलेल्या शेतांमध्ये राहतात. बिळांकरता शेतजमीन पोखरली गेल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात हानी होते. तसेच साठवलेली पिके आणि अन्नधान्यांची त्या मोठ्या प्रमाणावर नासाडी करतात. घुशी सर्व भक्षी असल्याने अन्नधान्य भाजीपाला केरकचरा व घाण जे मिळेल ते खातात. कोंबडीचे लहान पिल्लू देखील त्या पळवून नेतात. त्यांची घरे म्हणजे शेतात नदीच्या काठाला घरात किंवा घराभोवती खोदलेली बिळे असतात. त्यांच्या बिळांची लांबी 30 ते 60 सेंटीमीटर असते. त्यात कप्पे वजा खोल्या असतात. अन्न साठवण्यासाठी झोपण्यासाठी व पिलांसाठी अशा प्रकारच्या खोल्या त्या बिळांमध्ये आढळून येतात. एका बिळात एकच घूस राहते. घुशीच्या मादीचा गर्भावधी 24 दिवसांचा असतो. मादी एका वेळेला 10 ते 12 पिलांना जन्म देते. पिलांची खोली गवत व कडब्याने सजवलेली असते. मादी पिलांबरोबर एकाच बिळात राहते. जन्मता पिलांचे डोळे बंद असतात. त्यांच्या अंगावर केस नसतात. जन्मानंतर 3 महिन्यांनी पिले प्रजननक्षम होतात. म्हणूनच त्यांची संख्या झपाट्याने वाढत राहते. घुशींच्या काही जाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या काही भागात म्हणूनच घुशींना संरक्षण दिले जात आहे. स्तनी वर्गाच्या शिशुधानी उपवर्गातील काही प्राण्यांना देखील बँडिकूट म्हणतात. हे प्राणी ऑस्ट्रेलिया व न्यू गिनी या देशातील वनात किंवा शेतात दाट झाडीच्या भागामध्ये राहतात. 1799 साली जॉर्ज बास या संशोधकाने हे प्राणी घुशीसारखेच दिसत असल्यामुळे त्यांनाही बँडिकूट हे नाव दिले. आता या शिशुधानी बँडिकूटपासून घूस वेगळी असल्याचे दाखवण्यासाठी काही वेळा तिचा बँडिकूट रॅट असा उल्लेख केला जातो. ही नोंद पद्माकर सोनी यांनी लिहिली आहे.